जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंदम। जय मुरलीधरं देवम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोलो नंद के लाल की जय। अपन मागच्या वेळेला पाहिलं की जरासंधानी 17 स्वाऱ्या केल्यानंतर जेव्हा 18व्या स्वारीला तो प्रवृत्त झाला त्यावेळेला कालयवनाला बरोबर घेऊन जरासंध आक्रमण करण्यासाठी म्हणून आला। एकाच वेळेला दोघांशी लढण्यामध्ये जर गुंतून पडलो तर कोणीतरी एखादा मथुरावासियांना त्रास देईल हे लक्षात घेऊन भगवंतांनी युद्ध प्रारंभ करण्यापूर्वी द्वारका निर्माण केली। एक उत्तम नगर वसवलं। आपल्या योगमायेने सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोचवलं आणि जी प्रजा उरलेली होती त्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरा नगरीमध्ये ठेवून बलरामांच्याच सल्ल्यानी आपल्या गळ्यामध्ये कमळांची माळ घालून कोणतंही शस्त्र हातात न घेता नगराच्या मुख्य दरवाजातून भगवंत बाहेर पडले। शुकाचार्य त्यावेळेला भगवंत कसे दिसत होते याचं फार बहारदार वर्णन करतात। ते म्हणतात की श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून एखाद्या उगवणाऱ्या चंद्राप्रमाणे बाहेर पडले। त्यांचे श्यामल शरीर अत्यंत देखणे असे होते। त्यांनी रेशमी पितांबर परिधान केलेला होता। त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसत होतं। गळ्यात कौस्तुभ मणी झगमगत होता। लांब आणि पिळदार असे चार हात भगवंतांचे दिसत होते। ताज्या कमळाप्रमाणे तांबूस असे त्यांचे नेत्र होते। नित्य आनंद ओसंडून वाहणारे सुंदर गालांनी युक्त चमकणारी अशी मकराकृती कुंडल असलेलं त्यांचं सुंदर मुख कमल अत्यंत पवित्र हास्याने शोभत होतं। त्यांना जेव्हा कालयवनानी पाहिलं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की हाच पुरुष म्हणजे वासुदेव। नारदांनी त्यांना जी लक्षणं सांगितलेली होती त्याप्रमाणे म्हणजे ज्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह चार भुजा कमलपुष्पाप्रमाणे नेत्र गळ्यात वनमाला आणि अपार सौंदर्य हे सर्व या पुरुषाशी जुळणार आहे म्हणून हा दुसरा तिसरा कोणी असू शकत नाही। कोणतंही शस्त्र हाता न घेता हा पायीच निघालेला आहे तेव्हा आपण देखील शस्त्राविना याच्याशी लढावं असं काल निर्णय काल यवनाने ठरवलं आणि असा निश्चय करून श्रीकृष्णांना पकडण्यासाठी म्हणून तो श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला। त्यावेळेला तोंड फिरवून रणभूमीवरून भगवान पळून जाऊ लागले। ज्यांना पकडणं योग्यांनाही दुर्लभ अशा भगवंतांना पकडण्यासाठी म्हणून कालयवन त्यांच्या माग धावायला लागला। भगवान त्याला पुष्कळ लांब घेऊन गेले। एका पर्वताच्या गुहेमध्ये ते शिरले। भगवंतांच्या पाठोपाठ कालयवन ही त्या गुहेमध्ये गेला आणि त्या गुहेमध्ये एक दुसराच मनुष्य झोपल्याचं कालयवनाने पाहिलं। त्याला पाहून कालयवनाने असा विचार केला की हा मला इतक्या लांबवर पळवत घेऊन आला आणि इथं साळसूतपणाने झोपलेला आहे तो श्रीकृष्ण आहे असं समजून कालयवनाने त्या झोपलेल्या माणसाला एक जोरात लाथ मारली। तो पुरुष त्या गुहेमध्ये पुष्कळ दिवसापासून झोपून राहिलेला होता। लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला। त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले। जवळच कालयवन उभा असल्याचं त्याला दिसलं। त्याची क्रोधायमान दृष्टी अंगावर पडताच कालयवनातल्या शरीरातली अग्नितत्व प्रज्वलित झालं। तो क्षणभरात जळून भस्मसात झाला। तेव्हा परीक्षित राजांनी शुकाचार्यांना विचारलं की ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने हा कालयवन जळून भस्म झाला तो पुरुष कोण होता? त्याच्यामध्ये अशा प्रकारची शक्ती आली तरी कुठून? आणि तो पर्वताच्या गुहेमध्ये काम झालेला होता। तेव्हा शुकाचार्य म्हणाले की तो इक्ष्वाक कुवंशातला मांधात्याचा पुत्र मुचुकुंद होता। हा ब्राह्मण भक्त होता, सत्य प्रतिज्ञ असा होता। एकदा असुरांना भ्यायलेल्या इंद्रादी देवांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी म्हणून या राजाची प्रार्थना केली तेव्हा त्यांनी पुष्कळ काळपर्यंत देवांचं संरक्षण केलेलं होतं। पुष्कळ दिवसांनंतर जेव्हा देवतांना कार्तिकेय सेनापती म्हणून लाभले तेव्हा देव मुचुकुंदाला म्हणाले की आमच्या रक्षणासाठी तुम्ही आतापर्यंत खूप परिश्रम घेतले, आता आपण विश्रांती घ्यावी, आमच्या रक्षणाकरता आपण मनुष्य लोकातलं राज्य सोडून दिलं, सगळ्या जीवनातील भोगांचा आपण त्याग केला, पण आता आपण परत मृत्यूलोकात जाल तेव्हा आपले पुत्र, राण्या, बांधव, प्रजाजन, अमात्य, मंत्री यांच्यापैकी कोणीही शिल्लक नाही. काळाच्या ओघामध्ये सगळेजण गेलेले आहेत. देव मुचुकुंदाला म्हणाले की मोक्षाखेरीज कोणताही वर आमच्याकडून मागून घ्या, कारण मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशी आहे. मुचुकुंदाने देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन तो पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन झोपला. त्यावेळेला देवांनी त्याला सांगितलेलं होतं की तू झोप घेत असताना एखाद्या अजाण माणसानी तुला मध्येच जर जाग केलं तर तो मनुष्य तुझ्या दृष्टीस पडता क्षणी तो भस्म होऊन जाईल. अशा तऱ्हेनी कालयवनाला भगवंतांनी मोठ्या युक्तीनी भस्मसात केलं आणि मुचुकुंदाला दर्शन दिलं. मुचुकुंदाला भगवंत कसे दिसले याचंही वर्णन भगवान शुकाचार्यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळ रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला रेशमी पितांबर परिधान केलेला होता. वक्षस्थळावर श्रीवत्स, तेजस्वी कौस्तुभ मणी, सुंदर मुखकमल, अत्यंत प्रसन्नता, मकराकृती कुंडल कानामध्ये शोभत होती. अतिशय प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त नजर, ते अतिशय आकर्षक दिसत होते. अत्यंत देखणं तारुण्य आणि एखाद्या सिंहासारखी मदोन्मत्त चाल, असं वैशिष्ट्य मुचुकुंदाला जाणवलं. तो अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी असा राजा, पण भगवान श्रीकृष्णांच्या तेजाने हतप्रभ झाला. मुचुकुंद भगवंतांना म्हणायला लागला की आपण कोण आहात, पर्वताच्या या गुहेत येण्याचा आपला हेतू तरी काय आहे, आपल्यापाशी तेजस्वी पुरुषांचं मूर्तिमंत तेज दिसत आहे, आपण कोणी लोकपाल आहात का देवराज इंद्र किंवा अग्निदेव किंवा सूर्य, आपण आहात तरी कोण. पण मला असं वाटतं की तीन मुख्य देवांपैकी जो पुरुषोत्तम विष्णू तो आपण आहात. आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण आपलं गोत्र, जन्म, कर्म सर्व मला सांगा. आणि त्यांनी आपल्या स्वतःची ओळख करून दिली की आम्ही इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय आहोत, मुचुकुंद असं माझं नाव आहे. मांधा त्याचा मी पुत्र आहे. तेव्हा भगवंत त्याला अतिशय गंभीर वाणीने हसत हसत असं म्हणाले की माझे सगळे जन्म, माझी कर्म आणि नाम हजारो आहेत, मी अनंत आहे, मी देखील त्यांची गणती करू शकत नाही. एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरचे धुळीचे कण एखाद वेळेला मोजू शकेल, पण माझे जन्म, गुण आणि कर्म, नाम यांची गणती कोणी करू शकणार नाही. श्रेष्ठ ऋषी सुद्धा माझ्या तिन्ही कालातील जन्म, कर्म यांचं वर्णन तर करत असतात, पण त्यांनाही त्यांचा आतापर्यंत अंत लागलेला नाही. असं असून देखील मी माझा वर्तमान जन्म कर्म आणि नाम तुला सांगतो, धर्माचं रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केलेली होती आणि ब्रह्मदेवांना दिलेल्या शब्दानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केलेला आहे. मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात. कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालनेमी प्रलंब इत्यादी साधू द्रोही असुरांचा मी संहार केलेला आहे आणि तोच मी तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो. हे राजर्षे, तू वर माग, तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. मुचुकुंदाच्या लक्षात आलं, गर्गांनी त्याला पूर्वी सांगितलेलं होतं, त्या गर्गांच्या वाणीचंही त्याला स्मरण झालं. हे भगवान नारायण आहेत असं त्याने जाणलं. त्याने भगवंतांना प्रणाम केला, भगवंतांची स्तुती केली. तो म्हणायला लागला की जगातले सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहित होऊन राहिलेले आहेत. आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो असं जाणूनही ते आपलं भजन करत नाहीत. मी पूर्वी राजा होतो आणि राजलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या या शरीरालाच मी पूर्वी आत्मा मानत असे. पुत्र, पत्नी, खजिना आणि पृथ्वीच्या लोभामध्ये मी गुंतलेला होतो. या सर्वाची अखंड चिंता मी वाहत असे. माझा कितीतरी समय वाया गेलेला आहे. मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असणारं हे शरीर याला मी राजा समजत होतो. मी असं समजतो की आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला, कारण आपल्या दर्शनाने अनायासे माझं राज्याचं बंधन तुटलं. चक्रवर्ती राजे देखील वनात एकांतात तपसाधन करण्याच्या उद्देशाने जाण्याची इच्छा करतात, तेव्हा तेही आपल्या अनुग्रहाची प्रार्थना करतात. आपल्या चरणांच्या सेवेशिवाय दुसरा कोणताही वर मला नको. मी आपल्या निर्भय सत्य स्वरूप आणि शोकरहित चरणांना शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा असं म्हणून तो आर्तपणाने भगवंतांना आळवायला लागला.
हे माधवा हे मधुसूदना, हे माधवा हे मधुसूदना, दामोदरा हे मुरलीधरा, दामोदरा हे मुरलीधरा, हे माधवा हे मधुसूदना, हे माधवा हे मधुसूदना मनमोहना हे यदुनंदना मनमोहना हे यदुनंदना दीनावना भव भय भंजना दीनावना भव भय भंजना हे माधवा हे मधुसूदना दामोदरा हे मुरलीधरा हे माधवा हे मधुसूदना मनमोहना हे यदुनंदना हे यदुनंदना मनमोहना हे यदुनंदना दीनावना भव भय भंजना दीनावना भव भय भंजना हे माधवा हे मधुसूदना
भगवान श्री कृष्ण मुचुकुंदाला म्हणाले की हे सार्वभौम महाराजा तुझी बुद्धी अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची अशी आहे तुला वारंवार मी वर देण्याचं प्रलोभन दाखवलं तरी देखील तू सेवा मागितलीस तू तुझं मन नेहमी माझ्या ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर राहा तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो पुढच्या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील आणि सर्व प्राण्यांचा परम सुहृद होशील आणि मला परमात्म्याला तू पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होशील असा वर भगवंतांनी त्याला दिला. अशा प्रकारे भगवंतांनी मुचुकुंदावर कृपा केली. मुचुकुंद भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करून गुहेच्या बाहेर पडला. आपलं चित्त भगवंतांच्या ठिकाणी ठेवून तो गंध मादन नावाच्या पर्वतावर गेला. अतिशय शांत चित्तानी ऊन थंडी अशा प्रकारची द्वंद्व सहन करत त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली. भगवंतांची आराधना केली आणि इकडे भगवान परत मथुरा नगरीला परतले. कालयवनाच्या सेनेनी अजूनपर्यंत मथुरेला वेढा दिलेलाच होता. आता मात्र भगवंतांनी त्या सगळ्या सेनेचा संहार केला. ते सगळं धन घेऊन ते द्वारकेला जायला निघाले. त्यांच्या आज्ञेनुसार माणसांवर आणि बैलांवर लादून ते धन नेण्यात आलं. त्याच वेळेला जरासंध परत मोठी सेना घेऊन चालून आला. प्रचंड वेगाने शत्रू सैन्य येत आहे असं पाहून बलराम आणि श्रीकृष्ण त्यांच्या समोरून वेगाने पळू लागले. जरासंध मोठ्यांदी हसायला लागला आणि त्यांचा पाठलाग करायला लागला. पुष्कळ लांबपर्यंत पळण्यामुळे ते थकले आणि उंच अशा प्रवर्षण पर्वतावर ते चढून बसले. जरासंधानी इंधनानी भरलेल्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूनी पेटून दिलं. भगवंतांनी आणि बलरामांनी पर्वताच्या एका जळत्या कड्यावरून खाली येऊन गुपचूपपणे द्वारकेकडे प्रस्थान ठेवलं. भगवान श्रीकृष्णांनी कुबेराच्या निधींचा जो राजा शंख त्याला पाचारण केलं आणि त्यांनी राजा शंखाला आज्ञा केली की निर्धनांना धनानी तू परिपूर्ण कर, या नगरीमध्ये निर्धन आणि याचक माझ्या दृष्टीस पडता कामा नयेत अशी ही नगरी असावी. द्वारकेतले व्यापारी सेनापती शासक वर्ग आणि प्रजाजन या सर्वांना त्यांनी एक धर्म मर्यादा घालून दिली. उग्रसेनाला द्वारकेमध्ये देखील राजपद दिलं. सांदीपनींना पुरोहित म्हणून नेमलं. अनाधृष्टीला सेनापती तर वसुदेवांसकट 10 ज्येष्ठ यादवांना उग्रसेनाचे मंत्री म्हणून त्यांनी नेमलं. सात्यकींना योद्ध्यांचा प्रधान नेमलं. दारुकीला आपल्या स्वतःचा सारथी नेमलं. अशा प्रकारची व्यवस्था करून समस्त लोकस्रष्टा अनिंद्य कीर्तिमान भगवान श्रीकृष्ण द्वारकापुरीमध्ये मोठ्या आनंदाने कालकर्मणा करू लागले. जरासंधाला मात्र वाटलं की हे जळून गेले. आपली प्रचंड सेना तशीच माघारी फिरून तो मगध देशाकडे परत फिरला. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीनी अनर्त देशाचा राजा श्रीमान रैवत यांनी आपली कन्या रेवती हिचा विवाह ब्रह्मदेवांच्या प्रेरणेनी बलरामांशी लावून दिला. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचं निमित्त लक्षात घेऊन आपला विवाह या निमित्ताने उरकून घेतला. त्यावेळेला त्यांनी शिशुपाल आणि त्याचे पक्षपाती असणाऱ्या सर्व राजांना मोठ्या शौर्याने हरवलं आणि सगळ्यांच्या देखत विदर्भ देशाची राजकुमारी रुक्मिणी तिचं हरण केलं, तिच्याशी विवाह केला. ही रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार होती. राजा भीष्मकाची ती कन्या होती. रुक्मिणीचा विवाह जो झाला तर तो स्वयंवर म्हणायचं का रुक्मिणी हरण म्हणायचं याच्यावर खूप चर्चा अनेक ग्रंथांमध्ये केली गेलेली आहे. रुक्मिणी स्वयंवर असं म्हटलं जातं, पण राजा भीष्मकाने रुक्मिणीचं स्वयंवर मांडलेलं नव्हतं. रुक्मिणींनी स्वतःच भगवान श्रीकृष्णांना वर म्हणून निवडलेलं होतं मनोमन, त्यामुळं त्याला स्वयंवर असं म्हणण्याचा प्रघात पडला. भगवान श्रीकृष्णांनी मात्र तिचं युद्ध करून हरण केलं. या निमित्ताने त्या ठिकाणी जमलेल्या जरासंधाचे अंकित असणाऱ्या सर्व राजांचा जरासंधासकट त्यांनी पराभव केला. आणि मथुरेतून द्वारकेत गुपचूपपणे जरासंधासमोर पळून जाण्याची जी नामुष्की त्यांच्या मागे लागलेली होती तो डाक त्यांनी धुवून काढला. हे जे रुक्मिणी स्वयंवर आहे ते अत्यंत रम्य असं प्रकरण भगवंतांच्या जीवनामध्ये झालं. भारतातल्या अनेक कवी आणि महाकवींच्या प्रतिभेला शतकानुशतक आकृष्ट करणारी आणि प्रतिक्षणी नवी रुची देणारी अशी ही कथा आज तागायत ठरलेली आहे. परीक्षितांनी विचारलं की आम्ही असं ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी जरासंध शाल्व या सर्व राजांना जिंकून रुक्मिणीचं हरण केलं, कशा प्रकारे हरण केलं ते आपण सांगावं. तेव्हा शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली की भीष्मक हा विदर्भ देशाचा अधिपती होता, त्याला 5 पुत्र होते आणि एक सुंदर कन्या होती. थोरल्या पुत्राचं नाव रुक्मी आणि धाक्यांची नावं क्रमशः रुक्म रथ, रुक्म बाहू, रुक्म केश आणि रुक्म माली अशी होती. सर्वात धाकटी मुलगी अत्यंत सुशील, तिचं नाव रुक्मिणी असं होतं. रुक्मिणींनी राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य, पराक्रम, गुण, वैभव हे सर्व अनेक वेळेला ऐकलेलं होतं. भगवंतांचं शौर्य, कर्तृत्व, सौंदर्य, यश कानावर पडल्यामुळं त्या काळी सर्वच ठिकाणी त्यांचं नाव एक प्रकारे गाजत होतं. आणि सौंदर्य सार सर्वस्व असलेल्या रुक्मिणीला तिच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णांबद्दल विशेष भाव निर्माण होऊ लागले. एक प्रकारे भावमूर्तीच श्रीकृष्ण म्हणून तिच्या डोळ्यासमोर सतत तरळू लागली. श्रीकृष्णांची जी इतर वैशिष्ट्य होती, बुद्धी, उदारता, शील, तर तीही तिला माहीत झाली. आणि श्रीकृष्णांनी स्वतः देखील रुक्मिणीबद्दल अनेक वेळेला ऐकलेलं होतं. रुक्मिणीचं विशेष करून सौंदर्य, बुद्धी, सुशीलता आणि इतरही सर्व गुणांमध्ये ती अद्वितीय आहे असं जाणून भगवंतांच्याही मनात तिच्याशी विवाह करावा असे विचार येत होते. आपल्या बहिणीचा विवाह मात्र श्रीकृष्णांशी व्हावा असं रुक्मिणीच्या इतर बांधवांना देखील वाटत होतं. फक्त मोठा बंधू रुक्मी याचा त्याला विरोध होता. याचं कारण असं होतं की यांचा जो पिता भीष्मक होता तो जरासंधाचा अंकित राजा होता आणि बलवानांना दुखवायला नको या राजनीतीप्रमाणे जरासंधाचा सेनापती शिशुपाल, चेदीराज शिशुपाल हाही खरं म्हणजे भगवंतांचा मावस बंधू होता, याच्याशी रुक्मिणीचा विवाह लावावा असं रुक्मीला वाटत होतं. आणि भीष्मक राजा आणि उरलेल्या 4 बंधूंमध्ये हा रुक्मी अधिक बलवान होता. एकूणच या सगळ्या मोहजन्य राजकारणाने आपला बळी दिला जातो आहे असं रुक्मिणीला वाटायला लागलं. तिला द्वेषमूलक राजकारण आणि राजकारण्यांशी काहीही कर्तव्य नव्हतं. तिने आपल्या हृदय सिंहासनावर पती म्हणून भगवंतांना स्थान दिलेलं होतं. त्यामुळं जेव्हा तिला समजलं की आपला विवाह शिशुपालाशी लावला जाईल अशी चर्चा चाललेली आहे, तेव्हा तिने विचारांती एका विश्वासपात्र अशा ब्राह्मणाला ताबडतोब भगवंतांकडे पाठवलं. तो ब्राह्मण द्वारकापुरी मध्ये येऊन पोहोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेले। तिथे सोन्याच्या सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण विराजमान झालेले त्यांनी पाहिले, पण ब्राह्मणाला पाहून भगवंत आसन सोडून खाली आले आणि देवांची जशी पूजा करावी तशा प्रकारे त्याने त्याची पूजा केली। त्याचं भोजन विश्रांती वगैरे झाल्यानंतर भगवंतांनी त्यांचं पाय चेपत त्यांची शुश्रूषा करत त्यांना विचारणा केली की आपलं चित्त नेहमी संतुष्ट असतं का? पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचं पालन करण्यामध्ये आपल्याला काही अडचण तर येत नाही? आपण कुठून आलेले आहात, कोणत्या हेतूने आलेले आहात? द्वारकेमध्ये येणं ही कठीण गोष्ट होती। कोणती इच्छा मनात धरून आपण आलेले आहात? काहीतरी इच्छा असल्याशिवाय एवढा अवघड मार्ग आक्रमण करून तुम्ही इथं येऊ शकला नाहीत, आपलं काम काय आहे? भगवंतांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्या ब्राह्मणांनी भगवंतांना रुक्मिणीच्या विवाहाविषयी सांगितलं। रुक्मिणीनी भगवंतांना देण्यासाठी म्हणून एक पत्र दिलेलं होतं। हे 7 श्लोकी पत्र त्यांनी भगवंतांना दिलं आणि भगवंतांच्या आज्ञेवरून ते भगवंतांना तो वाचून दाखवू लागला। कदाचित याच्या आधी देखील असं प्रेमपत्र लिहिलं गेलं असेल, पण रुक्मिणीनी भगवंतांना लिहिलेलं हे अद्वितीय असं प्रेमपत्र आहे। कदाचित ते इतिहासात पहिलं प्रेमपत्र देखील असू शकतं। रुक्मिणीनी त्याच्यात म्हटलेलं होतं की हे त्रिभुवन सुंदरा, ऐकणाऱ्याच्या कानामार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध ताप दूर करतात, जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते, असे आपले गुण आणि सौंदर्य वर्णन ऐकून हे अच्युता, संकोच सोडून माझ्या चित्तानी आपल्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। हे मुकुंदा पुरुषोत्तमा, कुल शील स्वभाव सौंदर्य विद्या वय द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असणाऱ्या, सर्वांचं मन मोहविणाऱ्या, आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही, म्हणून हे प्रभो मी आपल्याला पती म्हणून वरलेलं आहे। माझं सार सर्वस्व आपल्याला मी मनोमन अर्पण केलेलं आहे। आपण इथं यावं आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा। आपल्यासारख्या वीराचा हा भाग, सिंहाचा वाटा कोल्ह्यांनी न्यावा, तसा शिशुपालांनी येऊन पळवून नेऊ नये असं मला वाटतं, असं रुक्मिणी भगवंतांना कळवते आहे। मी जर यापूर्वी जन्मजन्मांतरी पूर्त इष्ट दान नियम व्रत याचं आचरण करून देव ब्राह्मण गुरु यांच्या पूजेनी भगवान परमेश्वरांची पूर्णपणाने आराधना केली असेल, तर भगवान श्रीकृष्णांनी माझं पाणी ग्रहण करावं, शिशुपालादिकांनी नाही। हे अजिता, विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपाने या, सेनापतींसह नंतर शिशुपाल आणि जरासंधाची सेना बळाने उद्ध्वस्त करून टाका। आपल्या शौर्याचं मोल द्या, आणि एक प्रकारे राक्षस विधीने म्हणजे बळजबरीने माझं पाणी ग्रहण करा. आपण जर विचार करत असाल की माझ्या बंधूंना न मारता विवाह कसा करावा, तर मी एक उपाय सांगते, कारण ते आपल्याशी लढण्याची शक्यता आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचं दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते. ती मधून नववधूला नगराबाहेर गिरिजा देवीच्या मंदिरात जावं लागतं. तिथं तुम्ही माझं हरण करावं. हे कमलनयना, शंकरांसारखे मोठमोठे देव सुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरण कमलांच्या धुळीनी स्नान करू इच्छितात. मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तर व्रत करून शरीराला कृश करून मी प्राणत्याग करीन. मग पुन्हा आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म घ्यायला लागले तरी त्याची मला पर्वा नाही. हे पत्र वाचून दाखवून ब्राह्मण म्हणाला की हे यदुश्रेष्ठा, रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त संदेश मी आणलेला आहे. जे काही करायचं असेल त्याबद्दल विचार करून आपण ताबडतोब करा. रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाचा हात हातात घेऊन त्याला हसत म्हणाले की माझंही मन तिच्यातच लागून राहिलेलं आहे. माझ्या द्वेषामुळं रुक्मिणी माझ्याशी तिचा विवाहाला विरोध केलेला आहे हेही मला माहीत आहे, पण मी या सर्व नीच क्षत्रियांचा पराभव करेन. आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या राजकन्येला त्यांच्या समोरून हातोहात मी घेऊन येईन. विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली की हे दारुका, ताबडतोब रथ जोड. श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसून नंतर आपणही बसले. आणि विदर्भ देशाला जाऊन पोचले. पुत्र प्रेमामुळे कुंडीनं नरेश भीष्मक आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करत होता. राजा भीष्मकांनी देव पितर ब्राह्मणांचं विधिवत पूजन केलं, पुण्याह वाचन केलं, राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्न कंकण बांधलं गेलं, दोन नवीन वस्त्र नेसवली, अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले गेले आणि चेदी नरेश दमघोष शिशुपालानी दमघोषाने आपला मुलगा शिशुपाल याचं देखील असेच सगळे मंगलविधी उरकविले आणि तो सर्व सेनेसकट कुंडिनपूरला जाऊन पोचला. विदर्भराज भीष्मकांनी सामोरं जाऊन जावई होणार असलेल्या शिशुपालाची पूजा केली, त्याच्या निवासाची उत्तम व्यवस्था केली. शिशुपालाबरोबर शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदुरथ, पौंड्रक असे हजारो मित्र राजे आपल्या आपल्या सैन्यासकट कुंडिनपूरला येऊन हजर झाले. हे सर्वजण बलराम आणि श्रीकृष्ण यांचे शत्रू होते. रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी म्हणून ते आलेले होते. त्यांना माहीत होतं की श्रीकृष्ण बलराम हे सर्व यादवांना आपल्याबरोबर आणून रुक्मिणीचं हरण करण्याचा प्रयत्न करतील. जर तसं झालं तर त्यांच्याशी लढाई करायची या बेतानी त्यांनी आपली संपूर्ण सेना आणलेली होती. शत्रुपक्षाच्या राजांची सर्व तयारी जाणून घेऊन आणि आपला बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचं हरण करण्यासाठी म्हणून गेलेला आहे हे समजल्यावर बलराम आपलं सगळं चतुरंग सैन्य घेऊन कुंडीनपूरला आले. रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची तयारी वाट पाहत होती आणि ब्राह्मण देखील अजून परत आला नाही हे पाहून एक प्रकारे चिंतातूर झालेली होती. तिच्या मनात येत होतं की माझ्या अभागिनीच्या विवाहाला एक रात्र फक्त शिल्लक राहिली पण अजूनही भगवंत येत नाहीत. मी पाठवलेला दूत देखील परत आला नाही. श्रीकृष्णांना माझ्यामध्ये काही दोष दिसला की काय? मी अभागिनी आहे. जिचं मन भगवंतांनी हिरावून घेतलेलं होतं त्यांचा विचार करता करता अजूनही एक रात्रीचा वेळ आहे असं म्हणून तिने आपल्या अश्रूंनी भरलेले डोळे मिटून घेतले. इतक्यात तो ब्राह्मण आला. त्याने राजकुमारीची भेट घेतली. ब्राह्मणांनी सांगितलं की श्रीकृष्ण इथं आलेले आहेत, तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा करून ते इथं आलेले आहेत. भीष्मक राजाला समजलं की रुक्मिणीचा विवाह पाहण्यासाठी म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या सेनेसकट आलेले आहेत. तेव्हा तो त्यांना सामोरा गेला, त्यांची त्यांनी विधिवत पूजा केली, त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था केली, यथोचित आदर सत्कार केला. जेव्हा श्रीकृष्ण आलेत असं विदर्भाच्या नागरिकांनी ऐकलं तेव्हा ते त्यांना पाहण्यासाठी म्हणून गर्दी करू लागले. त्यांचं सौंदर्य पाहून ते म्हणायला लागले की खर तर रुक्मिणी यांची पत्नी होण्यासाठी योग्य आहे, हे रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत. जर आम्ही काही सत्कर्म केला असेल तर परमात्मा आमच्यावर प्रसन्न होवो आणि आमच्या राजकुमारीचं लग्न श्रीकृष्णांबरोबर होवो. रुक्मिणी पूजेसाठी अंतपुरातून बाहेर पडली. श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं मनपूर्वक चिंतन करत भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी म्हणून निघाली. तिने मौन व्रत धारण केलेलं होतं. तिच्या माता मैत्रिणी बरोबर होत्या, हातात शस्त्रास्त्र घेतलेले सैनिक होते. राजसैनिकांच्या संरक्षणात ती जात होती. त्यावेळेला मृदुंग, शंख, ढोल, तुतार्या, भेरी वाजत होत्या. देवीच्या मंदिराजवळ आल्यावर रुक्मिणींनी हातपाय धुतले, शांत मनाने देवीजवळ जाऊन बसली. कर्मकांड जाणणाऱ्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तिला पूजा कशी करायची ते सांगू लागल्या. त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करायला लावलं. रुक्मिणींनी पार्वती मातेला प्रार्थना केली की हे अंबिके, मंगल करणाऱ्या तुला मी वारंवार नमस्कार करते. भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत असं वर मला दे. आणि मग नंतर मौन सोडून रत्नजडित अंगठीनी शोभणाऱ्या हाताने एका दासीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली. रुक्मिणीचे भाव हे भक्ताचे भाव होते. अजून भगवान दिसत कसे नाहीत आणि ते येणार असतील तर कधी येतील याची एक प्रकारे ओढ वेध तिला लागलेले होते. श्रीकृष्णांच्या प्राप्तीची ती प्रतीक्षा करत होती. तिच्या या प्रतीक्षेचं वर्णन म्हणजे भक्ताला भगवंताच्या भेटीची लागलेली ओढ तळमळ. पूजनीय वरदानंद भारतींनी केलेल्या एका आर्त काव्यामध्ये जी भक्ताची तळमळ व्यक्त होते तशीच तळमळ रुक्मिणीला लागलेली होती. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धाव रे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे योग्य होईन केधवा तरी माधवा तव दर्शना राहते हृदयी तरंगत एक ही नित भावना. श्रीधरा गरुडध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे जे विभो रजनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचला तळपे जये अतिदीप्त जे धरी तो रवी तारकात चकाकते द्युती देत जे हुत वाहना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना. नंद नंदन नंद नंदन नंद नंद धावरे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे दिव्यता दिव मंडला दीपवो निघेत अनंतता विश्व ही कवळो निया उरतेच जेथील भव्यता व्यापुनी सकळास जे लवलित ततावरितेचिना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे भासते जलदात जी नलिनात वा गगनी छबी सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषवी इंद्रनील मणि हिजा पुढ़ती प्रभो गमतो उणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे पद्मजा बसली पदा जवळी जया प्रतिमोहुनी ही पद्मजा म्हणजेच खरी रुक्मिणी आहे. बल्लवी रमल्या जिथे जनरीत लौकिक सोडुनी ना उरे विषयी रुची जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ साजते हृदयावरी रवि हिमपुटी शंख चक्र गदा करी कमलासवे अभयासदे रम्य रूप असे अनंत हृदात संतत राहुदे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे अशा प्रकारे रुक्मिणी श्री कृष्णांच्या प्राप्तीची प्रतीक्षा करत कमळाच्या कळीप्रमाणे असणारी आपली पावलं हळूहळू पुढे टाकत चाललेली होती. आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी केस बाजूला सारून तिने हलकेच तिथं उपस्थित असलेल्या राजांकडे लज्जित नजरेनी पाहिलं. त्याच वेळेला तिला श्रीकृष्णांचं दर्शन झालं. तासीचा हात धरून रथावर चढू पाहणाऱ्या त्या राजकन्येला श्रीकृष्णांनी सर्व शत्रू पाहत असतानाच तिचा हात धरून गरुडाचं चिन्ह असलेल्या आपल्या रथामध्ये बसवलं. आणि ताबडतोब सर्व राजांना देखील असं काही घडेल अशी कल्पना असल्यामुळं तिथं एक मोठं युद्ध सुरू झालं. भगवंतांनी त्या राजांचा पराभव करून रुक्मिणीला घेऊन बलराम इत्यादींसह तिथून काढता पाय घेतला, मात्र पराभव केला आणि तिथून निघून गेले. जरासंधाच्या सकट सगळ्या अभिमानी राजांचा एकाच वेळेला पराभव झाला. आपला एवढा मोठा पराभव आणि कीर्तीचा नाश त्यांना सहन झाला नाही. ते म्हणायला लागले की आम्हा सगळ्या धनुर्धरांचा धिक्कार असो, आमच्या यशाचा धिक्कार असो, या गवळ्याच्या मुलांनी आमचं यश हिरावून नेलं. आणि क्रोधाविष्ट झालेले सगळे राजे आपल्या आपल्या सैन्यासह आपल्या आपल्या वाहनांवर स्वार झाले, अंगावर चिलखत चढून धनुष्य घेऊन सेनेसह श्रीकृष्णांवर धावून गेले. रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्ताने भगवंत लक्ष्मीसह सहजीवन आणि क्रीडा करू लागले. भगवंतांचं जे जीवन कारागृहात जन्म, गवळ्यांच्या घरी लहानाचं मोठं होणं, इथपासून एकापेक्षा एक अद्वितीय घटना घडत घडत दैवी परिपूर्णतेकडे जाऊ लागलं. त्यांचा गृहस्थ आश्रम अशा पद्धतीने सुरू झाला. पुढच्या वर्णनामध्ये सर्व राजांचा त्यांच्या सेनेसकट भगवंतांनी पराभव केला, एवढंच नव्हे तर रुक्मिणीचा बंधू रुक्मी याचा फार मोठा मानहानिकारक पराभव भगवंतांनी केला. हा सर्व भाग कथेच्या अनुक्रमामध्ये येईल, पण या ठिकाणी भगवंतांच्या चरित्राने रुक्मिणी विवाहामुळे विष्णू लक्ष्मीची परिपूर्णता मात्र प्राप्त केली. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।